टॉमी चिड़ियाघर जातो.
टॉमी गोज टू द ज़ू.
तो आनंदी आहे.
ही इज वेरी हॅपी.
टॉमी सिंह पाहतो.
टॉमी सीज अ लायन.
सिंह मोठा आहे.
द लायन इज बिग.
नंतर तो एक वानर पाहतो.
नेक्स्ट ही सीज अ मंकी.
बदक मजेदार आहे.
द मंकी इज फनी.
त्यानंतर टॉमी आईस्क्रीम खातो.
देन टॉमी ईट्स आईस्क्रीम.
ते थंड आहे आणि गोड आहे.
इट इज कोल्ड अँड स्वीट.
टॉमीला चिडियाघर आवडतो.
टॉमी लाइक्स द झू.
तो परत येऊ इच्छितो.
ही वॉन्ट्स टू कम बॅक.
तो एक मजेदार दिवस होता.
इट वॉज अ फन डे.
आज तो एक दिन आहे जेव्हा मी पोहायला शिकतो.
टुडे इज द डे आय लर्न टू स्विम.
मी खूप उत्साही आहे आणि थोडा घाबरलेला आहे.
आय फील व्हेरी एक्साइटेड अँड अ लिटल स्केअर्ड.
मी मोठ्या निळ्या पोहण्याच्या तलावाला पाहतो.
आय सी द बिग ब्लू पूल.
माझा प्रशिक्षक खूप मित्रत्वाचा आहे.
माय इन्स्ट्रक्टर इज व्हेरी फ्रेंडली.
ती माझ्याकडे हसते आणि म्हणते, काळजी करू नका.
शी स्माइल्स एट मी अँड सेज डोंट वरी.
मी एक खोल श्वास घेतो आणि उडी मारतो.
आय टेक अ डीप ब्रेथ अँड जम्प इन.
पाणी थंड आहे पण मी चांगला वाटतो.
द वॉटर इज कोल्ड बट आय फील गुड.
मी पहिल्यांदा पोहतो.
आय स्विम फॉर द फर्स्ट टाइम.
मी प्रबळ आणि आनंदी आहे. स्म उसुसव पेस मराठी एन अ फीलिंग.
आय फील स्ट्रॉंग अँड हॅपी.
मी आता जलतरण करायचे प्रयत्न करतो.
आय ट्राय टू स्विम फास्टर नाव.
शिक्षक माझ्यासाठी आनंद व्यक्त करतो.
द इन्स्ट्रक्टर चीअर्स फॉर मी.
मी स्वतःवर गर्व महसूस करतो.
आय फील प्राऊड ऑफ माय सेल्फ.
मी माझा पोहण्याचा वर्ग हसत पूर्ण करतो.
आय फिनिश माय स्विमिंग क्लास विथ अ स्माइल.
हा अंतिम सामन्याचा दिवस होता.
इट वॉज द डे ऑफ द फायनल मॅच.
दोन संघ इगल्स आणि हॉक ट्रॉफीसाठी स्पर्धा करतील.
टू टीम्स द ईगल्स अँड द हॉक्स वुड कम्पीट फॉर द ट्रॉफी.
स्टेडियम उत्सुक चाहत्यांनी भरले होते.
द स्टेडियम वॉज फुल ऑफ एक्साइटेड फॅन्स.
जसवेळेस सामना सुरू झाला सर्वांच नर्व्ह होते.
ॲज द मॅच बिगॅन एव्हरीवन वॉज नर्व्हस.
ईगल्सने मजबूत सुरुवात केली आणि पहिला गोल केला.
द ईगल्स स्टार्टेड स्ट्रॉंग अँड स्कोर्ड द फर्स्ट गोल.
प्रेक्षक उडाले आणि आनंदाने आनंद व्यक्त केले.
द फॅन्स जम्प्ड अँड चीअर्ड विथ जॉय.
पण लवकरच हॉकने पुन्हा हल्ला केला.
बट सून द हॉक्स स्ट्रक बॅक.
त्यांनी खेळ संतुलित करण्यासाठी एक अप्रतिम गोल केला.
दे स्कोर्ड अ ब्रिलियंट गोल टू लेव्हल द गेम.
आता दोन्ही संघांना जिंकण्याची संधी होती.
नाव बोथ टीम्स हॅड अ चान्स टू विन.
मॅच वेगवान झाली कारण वेळ निघून गेला.
द मॅच बिकेम व्हेरी इंटेन्स एज टाइम पास्ड.
फक्त काही मिनिटे शिल्लक आहेत. उत्साह वाढला.
विथ ओनली मिनिट्स लेफ्ट द एक्साइटमेंट ग्रू.
शेवटच्या क्षणात दोन्ही संघांना गोलमध्ये चेंडू चोपण्याची संधी मिळाली.
इन द लास्ट मोमेंट्स बोथ टीम्स हॅड शॉट्स ऑन गोल.
अखेरकार शिटकणी वाजली. खेळ संपला.
Finally, the whistle blew, ending the game.
Eaglesne akhir championship jinkli.
The Eagles won the championship at last.
Ek manda prakashatalya kholit, chorancha ek samuh tyancha yojanabaddal charcha karnyasathi gola zala.
In a dimly lit room, a group of thieves gathered to discuss their plan.
Te tyancha lakshala kaalajipurvak nivadle hote, pratyek sambhavya chalanachi vicharna karit.
They had chosen their target carefully, considering every possible variable.
प्रत्येक सदस्याकडे एक विशिष्ट भूमिका होती. ऑपरेशन सुरळीत चालवला जाईल याची सुनिश्चित करत.
ईच मेंबर हॅड अ स्पेसिफिक रोल इन्शुअरिंग द ऑपरेशन वुड रन स्मूथली.
मुख्य धंदा एक चतुर धोरणकार. त्यांचा दृष्टिकोन तपशीलवार काढला.
द मास्टर माइंड अ क्लेव्हर स्ट्रॅटेजिस्ट आउटलाइन्ड देअर अप्रोच इन डिटेल.
त्यांनी पूर्वीच्या चोरींचे विश्लेषण केले जेणेकरून ते यश आणि अपयश दोन्हींकडून शिकू शकतील.
They analyzed previous heists to learn from both successes and failures.
कक्षामध्ये तणाव तीव्र होता था जब त्यांनी आकस्मिकतेसाठी चर्चा केली.
The tension in the room was palpable as they discussed contingencies.
प्रत्येक हालचाल जोखमी कमी करण्यासाठी गणना करण्यात आला होता डकैती दरम्यान.
Every move was calculated to minimize risks during the heist.
त्यांच्या मनात संभाव्य पुरस्कारांनी ते घेतलेल्या जोखमांचे युक्तिकरण केले.
In their minds, the potential rewards justified the risks they were taking.
तारखेचा दिवस जवळ आल्यानंतर चालक दलामध्ये ताण येऊ लागला.
As the date approached, nerves began to fray among the crew.
त्यांच्या बारकाईने योजनांवरून अनिश्चितता मोठ्या प्रमाणात उठली.
Despite their meticulous planning, uncertainties loomed large.
शेवटी चोरीच्या रात्री पोहोचल्या जाडधुंदात झाकलेल्या.
Finally, the night of the heist arrived, shrouded in a thick fog.
प्रत्येक चोराने त्यांच्या स्थानावर हलताना ॲड्रेनालिनचा उत्साह अनुभवला.
ईच थीफ फेल्ट अ रश ऑफ ॲड्रेनालिन ॲज दे मूव्ड इन टू पोझिशन.
त्या क्षणी भय आणि उत्साह एकत्रित झाले. एक नशेची मिश्रण तयार केली.
At that moment, fear and excitement intertwined, creating an intoxicating blend.
ज्यावेळी लूट झाली, त्यावेळी प्रत्येक निर्णय त्यांच्या यशासाठी महत्त्वाचा बनला.
As the heist unfolded, each decision became critical for their success.
त्यांनी जाणले की एक चूक सर्व काही बिघडवू शकते ज्यासाठी त्यांना मेहनत केली होती.
They knew that one mistake could ruin everything they had worked for.
शेवटी चोरण्याची कला फक्त चोऱ्याबद्दलच नाही तर धोरणाबद्दल आहे.
In the end, the art of heisting was not just about theft but about strategy.
कथाकथन मानवी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग केला आहे हजारो वर्षांपासून.
Storytelling has been an integral part of human culture for millennia.
कथांच्या माध्यमातून आपण ज्ञान, मूल्ये आणि भावनांना व्यक्त करतो.
Through tales, we convey wisdom, values, and emotions.
प्रत्येक संस्कृतीला तिच्या अनोख्या कथानकांचा अनुभव आहे जे ओळखी तयार करतात.
Every culture has its unique narratives that shape identities.
आधुनिक समाजात ही कथाए संबंध आणि सहानुभूती वाढवतात.
In modern society, these stories foster connection and empathy.
ते मर्यादांना ओलांडतात, आमच्या संस्कृतींमध्ये अनुभवांना सामायिक करण्यासाठी सक्षम करतात.
They transcend boundaries, allowing us to share experiences across cultures.
प्राचीन कथा ते आधुनिक उपन्यासे, प्रत्येक कथा धडे घेतात.
From ancient fables to contemporary novels, every story carries lessons.
हे धडे सार्वत्रिकपणे आमच्या हृदयात गुंजत आहेत, वेळ आणि जागा ओलांडून.
These lessons resonate universally, transcending time and space.
तंत्रज्ञानाने भरलेल्या जगामध्ये कथा सांगण्याची असामान्य शक्ती आहे.
In a world permeated by technology, storytelling holds extraordinary power.
ते दृष्टिकोन आकार देते, आमच्या विचारांना प्रभावित करतात आणि विविध समुदायांना जोडतात.
It shapes perspectives, influences our thoughts, and connects diverse communities.
तत्वतः कथा सांगणे ही फक्त एक कला स्वरूप नाही, तर एक मूलभूत मानवी आवड आहे.
In essence, storytelling is not merely an art form, but a fundamental human need.
जागतिकीकरणाने वैयक्तिक आणि राष्ट्रीय ओळखींचा नजारा अपारदर्शकपणे बदलला आहे.
Globalization has irrevocably transformed the landscape of personal and national identities.
ज्यावेळी सीमाना विरघळतात, एक यथार्थता उभी राहते जिच्यात सांस्कृतिक सूक्ष्मता होमोजिनायझिंग शक्तींनी टक्कर घेतली आहे.
As borders dissolve, a paradox emerges wherein cultural nuances clash with homogenizing forces.
जगाच्या विविध कोपऱ्यात व्यक्तींनी ओळखीच्या बांधणीच्या धोकादायक पाण्यात गाडी केली.
In different corners of the globe, individuals navigate the treacherous waters of identity construction.
जागतिक प्रभावांच्या परस्पर संवादामुळे बरेचदा गंभीरपणाचा अनुभव प्राप्त होतो.
The interplay of global influences often leads to a profound sense of rootlessness.
ही भावना विशेषतः तरुणांमध्ये प्रखर आहे जे विरोधाभासी अपेक्षांसोबत झगडतात.
This sentiment is especially pronounced among the youth, who grapple with conflicting expectations.
नवीनतेची आणि परंपरेची द्वैता खोल प्रश्न उपस्थित करते बिलॉंगिंगच्या स्वभावाबद्दल.
The duality of innovation and tradition stirs profound questions about the nature of belonging.
या गतिशीलतेचा प्रतिसाद देताना समाजांनी सांस्कृतिक विविधता टिकवण्यासाठी बदल स्वीकारताना प्रयत्न करणे आवश्यक आहे.
In responding to these dynamics, societies must strive to preserve cultural diversity while embracing change.
Globalization-ला एक सूक्ष्म समज आवश्यक आहे दोन्ही सामूहिक आणि वैयक्तिक ओळखीच्या पैलूंचा.
Globalization demands a nuanced understanding of both the collective and individual aspects of identity.
या झपाट्याने बदलणाऱ्या जगात आव्हान फक्त रूपांतरातच नाही तर सांस्कृतिक वारशाच्या जतनातही आहे.
In this rapidly changing world, the challenge lies not only in adaptation but also in retention of cultural heritage.
अखेरकार या विविध प्रभावांचे अनुरूप होण्याचा प्रवास ही सतत विकसित होणारी ओळखीची संकल्पना तयार करतो.
Ultimately, the journey of reconciling these diverse influences shapes the ever-evolving notion of identity.